गनीम असू दे किती बी हुशार,
अरे असू दे की,
अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार,
शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार,
हे लागना पार, लागना पार,
अरे लागना पार, लागना पार,
हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार।
काय सांगता नाही,
अरे मग काय गड्या हो, क्यो बसला हाय ना गनीम, येढा मांडून आलय, आणि मुघलांनी नजर वाकडी, मग राजानं काय केलं,
काय केलं महाराज,
राजांनी आता युगत
मांडली,
काय मांडली,
अरे युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली,
युगत मांडली, युगत मांडली,
अरे युगत मांडली, राजन युगत मांडली,
युगत मांडली, युगत मांडली,
बघा बघा बघा,
युगत मांडली,
राजांनी आता
युगत मांडली,
शिवरायांनी
युगत मांडली,
महाराजांनी
युगत मांडली,
अशी ही युगत पंताची चुपान
राजांनी
खेम्यात पंतोची भेन भेटाया येणार सुलूक होणार हो, हरी हरी हो,
मारू द्यावा नाही सुलूक होणार,
आता राजांच्या मनीच कुणाला ठाव,
अहो तुम्हासनी ठाव नाही असं झालंय वय नाही,
अरे खरंच नाही, मला फक्त एवढंच ठाव की बघा बघा बघा,
राजांनी आता
युगत मांडली,
शिवरायांनी
युगत मांडली,
आता महाराजांनी
युगत मांडली,
राजांना काहीतरी
युगत मांडली,
सिद्धीची आता
वाटू दे त्याला,
राजांनी त्याला
कसा हरवला कसा आपटला कळलं त्याला हो, कसा हरवला कसा आपटला कळलं त्याला हो, कसा हरवला कसा आपटला कळलं त्याला हो, कसा हरवला कसा आपटला
कळलं त्याला हो,
म्हणून राजा आपला भारी देव मराठ्यांच्या घरी, जसा महाभारत संगरी किसन देव झाला, आणि म्हणून सांगतो अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार,